समाहित मनः स्वरूपानुगः परार्थ पथ दर्शिनम् खलु करोति साचारतः गुरोस्मरण पंकज भ्रमरलीनता यन्मुखे स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा प्रपञ्चरुचिरीश्वरार्पितमतिर्मता येन सा अहङ्कृतिपराङ्मुखो भवति एकनाथो परः सुबोधरस जाह्नवी नयति यस्य सत्सङ्गमम् स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा न संसृतिपरा कदा वसति वासना चेतसि शरीरकृत चेष्टितम् नियति निर्मितम् मन्यते करोति नवभाविकानमृत बिन्दुवृष्टिञ्च यः स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा सदयमात्मतृप्तम् सदा आत्मतृप्तम् सदा बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
श्री राम। आज या महिन्यातला हा तिसरा रविवार आपण सत्संगाच्या म्हणजे शंका निवारण किंवा प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमाकरता म्हणून एकत्र जमलेलो आहोत। हा सत्संगाचा कार्यक्रम आपल्याला नेहमीच खूप आवडतो, कारण इथे जे प्रामाणिक असे प्रयत्न करणाऱ्या साधकांचे जे प्रश्न येतात त्या प्रश्नांच्या अंगाने संतांनी नेमकं पारमार्थिक जीवन जगण्याकरता आपल्याला काय सांगितलेलं आहे त्याचा मागोवा आपण घेत असतो. एक प्रश्न आलेला आहे, या प्रश्नाच्या सुरुवातीला एक निवेदन आहे आणि त्याला जोडून एक छोटासा उपप्रश्न आहे. मी गेली 12 वर्षे नित्य श्रवणाला येत आहे. मला पूजनीय माधवनाथांनी साधारणपणे 88 सालीच अनुग्रह दिला, परंतु शाळा कॉलेज यामुळे 2001 सालापर्यंत नियमितपणा नव्हता. ज्या साधकाने हा जो प्रश्न विचारलेला आहे तो तरुण वयामध्येच स्वामीजींकडे यायला लागलेला दिसतोय, शाळा कॉलेज चालू असताना. पण शिक्षणाच्या धबडग्यामध्ये तेवढा त्याला वेळ मिळाला नाही असं त्यांनी सांगितलंय. त्यानंतर नोकरी व नंतर स्वतःचा छोटा व्यवसाय केला. व्यवसाय अजून सुरू आहे, प्राप्ती देखील समाधानकारक आहे. म्हणजे हळूहळू तो व्यावहारिक जीवनामध्ये स्टेबल होतो आहे, झालेला आहे. त्यामुळे आता केंद्रामध्ये स्थिर आपण होतो आहोत असा भाव त्याच्या ठिकाणी आहे. सध्या केंद्रात स्मरण ही मध्यवर्ती संकल्पना आहे. सध्या म्हणजे या महिन्यामध्ये, हा मार्च महिना जो आहे, आता आज किती 18 तारीख या महिन्याची, म्हणजे जवळजवळ 17 दिवस आणि आत्तापर्यंत असा आपला अभ्यास स्मरण या संकल्पनेचा. आता त्यांनी संकल्पना हा शब्द वापरलेला आहे. गेली 2-3 वर्ष साधारणतः आपण संकल्पना या अंगाने या गोष्टींचा अभ्यास केला, स्मरण, शरणागती, अंतर्मुखता. प्रेमभाव. आणि या वर्षापासून स्वामीजींच्या मार्गदर्शनाने खाली आपण असं ठरवलेलं आहे की संकल्पना काय आहे ती आपली पाहून झालेली आहे. जी प्रत्येक गोष्टीची अंतर्मुखता म्हणजे काय, आपल्याला संकल्पना कळलेली आहे, थीम कळलेली आहे. नेमकं काय करायचं आहे आपल्याला हे आपल्याला कळलेलं आहे. स्वामीजींनी वेळोवेळी सत्संगांमध्ये या संकल्पनांविषयी मार्गदर्शन केलेलं आहे. आता त्यांनी जबाबदारी आपल्यावर सोपवलेली आहे. या वर्षापासून आपल्यावर जबाबदारी सोपवलेली आहे. ते आपल्याला मार्गदर्शन करतीलच, पण जबाबदारी अशी सोपवली आहे की महिन्याच्या सुरुवातीला आपण या प्रत्येक गोष्टीचा संकल्प करायचा आहे. संकल्प करून तो संकल्प आपण जास्तीत जास्त सिद्धी देण्याचा प्रयत्न करायचा आहे. हा या वर्षातल्या अभ्यासाचा एक थोडासा बदल आणि आपल्या सर्व साधकांच्या दृष्टीने आपल्या साधनेला पुढे नेणारा अशी गोष्ट आहे. कारण बऱ्याच वेळेला आपल्याला वैचारिक अंगाने, बौद्धिक अंगाने गोष्टी कळतात, पण ते जीवनात उतरायचं, आपला त्याचं ऍप्लिकेशन करण्याचं कुठेतरी त्याच्यामध्ये आपली गॅप राहून जाते, थोडीफार गॅप राहते. फार गॅप राहते असं मी म्हणत नाही, पण ती देखील नसावी आणि आपण दृढतर संकल्प असा या सर्व गोष्टींचा करावा. स्मरणाचा संकल्प करावा, प्रेमभावाचा संकल्प करावा, शरणागतीचा संकल्प करावा. संकल्पामध्ये एक प्रकारची शक्ती आहे. आपण संकल्प जेव्हा करतो एखाद्या गोष्टीचा तेव्हा त्या अंगाने आपण प्रयत्न करतो. प्रयत्न करता या संकल्पाचं बळ आपल्याला उपयोगी पडत असतं. आणि जेव्हा तो संकल्प उत्तम असतो, दिव्य असतो, चांगला असतो, तेव्हा त्या संकल्पाला भगवंताचं बळ असतं. सत्य संकल्पाचा दाता भगवंत असं जे म्हणलेलं आहे, त्यामुळे हे सर्व संकल्प जे आहेत ते सत्य संकल्प आहेत. सत अशा परमात्म्याकडे, सत अशा भगवंताकडे घेऊन जाणारे हे सर्व संकल्प आहेत. त्यामुळे आता आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला काय नेमकं साधना करायची याचं मार्गदर्शन स्वामीजींनी केलेलं आहे. त्या मार्गदर्शनाप्रमाणे आपल्याला आता ते करणं, आपल्या जीवनामध्ये जास्तीत जास्त उतरवणं हा कार्यक्रम या वर्षामध्ये आणि पुढे देखील चालू राहील. त्यामुळे त्यांनी जे म्हणलं की सध्या म्हणजे या मार्च महिन्यामध्ये स्मरण हा मध्यवर्ती संकल्प आहे असं मी याच्यामध्ये थोडीशी सुधारणा करीन. आणि या स्मरण याच्यामध्ये त्यांनी म्हणलं की समोर येणारी प्रत्येक व्यक्ती निरनिराळ्या प्रकृतीची असते, पण त्यातच भगवंताचे दर्शन घेण्यास पूजनीय स्वामी मकरंदनाथ आणि सारे संत शिकवतात. त्यांच्या कृपेने थोडा प्रयत्न केला तर प्रतिकूल प्रकृतीच्या तसेच अनुकूल प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये तोच परमात्मा पाहण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. खरोखर प्रामाणिक असं हे निवेदन आहे. सांगायला खूप आनंद वाटतो की पूर्वी प्रतिकूल व्यक्तींबाबत तिटकारा होता, आता त्याच व्यक्तींबाबत बऱ्याच काही गोष्टी म्हणजे परमार्थविषयक उदाहरणार्थ संयम, म्हणजे त्या प्रतिकूल व्यक्तींकडून देखील काही गोष्टी आपल्याला शिकता येतात असं त्यांनी सांगितलं. उदाहरणार्थ संयम, प्रेम, दया, क्षमा, शांती इत्यादी गोष्टी त्या व्यक्तींकडून प्रतिकूल किंवा अनुकूल व्यक्ती देखील आपण म्हणू. एखादी अनुकूल व्यक्ती असते ती आपल्यावर प्रेम करत असते म्हणून आपल्याला ती अनुकूल वाटत असते. तर अनुकूल व्यक्तीविषयी आपल्याला देखील प्रेम वाटतं, आपल्याला देखील जवळीक वाटतं, पण ती व्यक्ती आपल्यावर ज्या प्रकारे प्रेम करते तसं आपण प्रेम करावं असं शिकतोय असं त्यांनी म्हणलेलं आहे. ही खूप चांगली अशी गोष्ट आहे. इत्यादी शिकवून जातात, त्यांच्या रूपात सद्गुरूच शिकवतात असा भाव ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्यातही 10-20% जमते. हे एक प्रामाणिक निवेदन बघा की अशा तऱ्हेने प्रयत्न होतो आणि त्याच्यामध्ये 10-20% यश मिळतं, पण एवढ्या यशामध्ये देखील खूप आनंद वाटतो. हे असेच शेवटपर्यंत जमावे हे त्यांना असं करायचं असं म्हणायचं की 10-20% जमावं असं नाही, तर यावर्षी 10-20% जमलं, पुढच्या वर्षी 20-30%, 30-40% आणि आता 10वी-12वीच्या परीक्षा 12वीच्या संपल्या, 10वीच्या आता अजून थोड्याशा पुढे चालू आहेत. तर त्याच्यामध्ये जसे लोकांना 90-95% वगैरे असे जे मार्क मिळतात तसं 90-100% असं जमावं असं त्याच्यामध्ये प्रश्न याच्यामध्ये त्यांनी असा विचारला की अजून कोणत्या पद्धतीने प्रयत्न करावेत असा प्रश्न आहे. हे प्रयत्न तर करतोच आहे, पण आणखीन प्रयत्न कसे करावेत त्याच्यामध्ये या महिन्याचे जो मध्यवर्ती संकल्प आपण केलेला आहे स्मरण, त्या स्मरणाच्या बाबतीमध्ये आपण अधिक प्रयत्न कसे करावेत या अंगाने थोडासा विचार करू. पहिलं म्हणजे सकाळी उठल्याबरोबर, आपण झोपेतून उठल्याबरोबर आपल्याला स्मरण करायचं आहे असा संकल्प आपण करावा. सकाळी उठल्याबरोबर आपल्याला आपल्या सद्गुरूंचं स्मरण व्हावं. सद्गुरूंच्या स्मरणाच्या पाठोपाठ त्यांनी जो आपल्याला उपदेश केलेला आहे त्या उपदेशाचं स्मरण व्हावं. सद्गुरूंचा उपदेश जो असतो तो ज्ञानाचा उपदेश असतो. मुख्य उपदेश जो असतो तो ज्ञानाचा उपदेश असतो. तू देह मनबुद्धी नाहीस तर तू सच्चित आनंद स्वरूप आत्मात आहेस, तत्त्वम असा त्यांचा उपदेश असतो. अशा त्यांच्या उपदेशाचं स्मरण झाल्यानंतर त्याच्या पाठोपाठ आपल्याला त्यांच्या वचनावर श्रद्धा ठेवून आपल्या आत्मस्वरूपाचं स्मरण व्हावं. हे सगळं स्मरणाची जी प्रक्रिया आहे ती फार त्याला वेळ जात नाही. आपण उठल्याबरोबर संकल्प जर आपला असेल तर एक 2-4 मिनिटाच्या काळामध्ये आपल्याला हे स्मरण करता येतं. फक्त आपला निश्चय मात्र पाहिजे. प्रातः स्मरामी हृदी संस्फुरत आत्मतत्वम. सद्गुरूंचं स्मरण, उपदेशाचं स्मरण आणि आपल्या आत स्फुरणाऱ्या आत्मतत्वाचं स्मरण. ते आत्मतत्व कसं आहे तर सच्चित सुखम परमहंस गतिम तुरीयम यत स्वप्न सुषुप्ती जागर मवैती नित्यम तत् ब्रह्म. या सर्व आपल्या ज्या अवस्थांमधून आपण जात असतो, सुषुप्ती जागृती आणि स्वप्न, या तिन्ही अवस्थांमध्ये आत्मस्वरूप हे अखंडच असतं. ते कुठेही जात नाही. त्याच्या अधिष्ठानावर या तिन्ही अवस्था आपल्या ठिकाणी असतात. हे स्मरण आपल्याला जागृतीमध्ये जाणीवपूर्वक राखता येतं. जागृतीमध्ये जाणीवपूर्वक आपण हे स्मरण राखलं तर झोपेमध्ये देखील हे स्मरण अनुस्थित राहतं. स्वप्नामध्ये देखील हे स्मरण राहू शकतं. सगळीच काही स्वप्न आपल्याला स्वामी माधवनाजी सांगायचे जसे काळा बोका आपल्या छातीवर बसून ओरबाडतो आहे, नख मारतो आहे, असे काही स्वप्न आपल्याला पडत नसतात. आपला आहार देखील चांगला असतो, विहार देखील चांगला असतो, संगत देखील चांगली असते. त्यामुळे स्वप्न देखील चांगली पडण्याची शक्यता असते. अगदीच आपण कधी आहार जर काही विचित्र जर केला, विशेषतः ते बटाटे वडे वगैरे अशा काही वातूळ वस्तू आपण अशा खाल्ल्या आणि आवडतायत म्हणून थोड्याशा जास्त खाल्ल्या तर काहीतरी स्वप्न अशी वेडीवाकडी पडण्याची शक्यता असते. म्हणून साधकाने आहाराला जपणं हे कशा करता आवश्यक आहे तर स्वप्न देखील आपल्याला चांगली पडायला पाहिजेत. मागे स्वामीजींकडे मी एकदा नुकतंच यायला लागलो होतो आणि मला स्वप्न असं पडलं की मला ऍक्सिडेंट झालेला आहे, जोराचा ऍक्सिडेंट झालेला आहे. आणि आता मी गेलो पण मी आहे. स्वामीजींनी मला सांगितलेलं आहे तोच तू आहेस, तोच मी आहे. सद्गुरूंकडून श्रवण झाल्यामुळे आपल्या अंतकरणामध्ये खोलवर ही गोष्ट रुजू शकते आणि ती रुजल्यानंतर आपल्याला ते स्मरण स्वप्नामध्ये देखील होऊ शकतं. आणि सुषुप्ती अवस्था जी असते त्या सुषुप्ती अवस्थेमध्ये तर आपण त्या परमात्म्यालाच प्राप्त होत असतो, फक्त त्याच्या आड एक पातळ असा अज्ञानाचा पडदा असतो. त्या अज्ञानाच्या पडद्यामुळे आपल्याला कळत नाही की आपण त्या ब्रह्मवस्तूपर्यंत परमात्मा वस्तूपर्यंत पोचलेलो होतो, त्याच्यामध्ये लीन झालेलो होतो. आणि परत जेव्हा जागृत अवस्थेमध्ये येतो तर आपल्याला त्या सुषुप्त अवस्थेतून खाली आल्यानंतर खूप आपल्याला आनंद वाटतो. मी अत्यंत सुखाने झोपलो होतो असं उपनिषद म्हणतात. सुखम अहम अस्वापम असं उपनिषद म्हणतात. हे सुख कुठलं होतं तर ते परमात्मा सुखच होतं, पण त्याची जाणीव नव्हती. असे या आत्मस्वरूपाचं स्मरण, या स्वप्न सुषुप्ती जागर मवैती नित्यम तद्ब्रह्म निष्कलमहम नच भूत संघाहा. ते निष्कल असं ब्रह्म मी आहे, भूतसंघ म्हणजे मी नाही. भूतसंघ हा काय प्रकार आहे? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतापासून जे बनलेलं शरीर आहे ते शरीरच मी असा जो माझा अबोधाचा भाव आहे तो अबोधाचा भाव टाकून देऊन नच भूतसंघ हा, भूतसंघ नाही, मी शरीर नाही, तर ब्रह्म निष्कल असं ब्रह्मच मी आहे, अशा तऱ्हेचं स्मरण आपल्याला सकाळी प्रातस्मरामी उठल्यानंतर व्हावं. त्याच्यानंतर व्यवहारामध्ये सुरू झाल्यानंतर, देहशुद्धी झाल्यानंतर मोठ्या प्रेमाने आपल्या घरामध्ये जिथे देव सद्गुरूंची प्रतिमा असेल त्या ठिकाणी जाऊन नमस्कार करावा, त्यांच्या पुढे निरांजन लावावं, मोठ्या प्रेमाने नमस्कार करावा, शरणागत भावाने नमस्कार करावा आणि साधनेला बसावं. साधनेमध्ये देखील त्या आपल्या आत्मस्वरूपाचं स्मरण वृत्तींखेरीज निर्वृत्तिक निर्विचार अशा अवस्थेमध्ये एकरूपतेच्या भावनांनी आपल्याला जास्तीत जास्त कसं होईल असा निश्चय करूनच ध्यानाला बसावं, असं संकल्पपूर्वक ध्यानाला बसावं. केवळ बसायचं म्हणून बसायचं, इतकी वर्ष बसतोय, एक शरीराला आपल्याला वळण पडलेलं आहे म्हणून बसतोय असं न बसता जागरूकतेने असं जर आपण बसलो तर ध्यानातून उठल्यानंतर देखील जे समाधान, जी शांती, तीच शांती आपल्याला व्यवहारामध्ये देखील जास्तीत जास्त काळ पुढे टिकते आहे असा आपल्याला अनुभव येत राहील. त्यांनी जे म्हणले की मग व्यवहारामध्ये आल्यानंतर प्रकृतींशी संबंध येतो, निरनिराळ्या व्यक्तींशी संबंध येतो, काही चांगले असतात, अनुकूल असतात, काही प्रतिकूल असतात. तसं पाहिलं तर आपल्या व्यक्तींशी संबंध हा फार थोडा असतो. जर आपण प्रपोर्शन जर विचार केला तर जास्तीत जास्त आपण आपल्या वैयक्तिक याच्यामध्येच असतो. मात्र व्यक्तींची प्रकृती जेव्हा आपल्याला कळते तेव्हा त्या प्रकृतीच्या विषयी चिंतन आपलं होतं आणि चिंतनाने आपण त्या व्यक्तींच्या विषयी एक सिक्के मारून टाकतो. हा वाईट आहे, हा चांगला आहे, हा बावळट आहे, हा नालायक आहे, असं काय काय गोष्टी असतील खरं म्हणजे मी सत्संगामध्ये असे शब्द उच्चारायला नकोयत माझ्या तोंडातून मी, पण आपल्या मनामध्ये भाव निर्माण होतात आणि हे भाव निर्माण व्हायला मुख्यतः त्या प्रकृतींच्या विषयीचं आपलं चिंतन कारणीभूत असतं. कुठली प्रकृती समोर आली त्याच्याशी व्यवहार झाला आणि आपण परमेश्वराच्या स्मरणामध्ये राहिलो असं वास्तविक पाहता व्हायला पाहिजे. आणि ती प्रकृती जेव्हा समोर येते आणि व्यवहार घडतो तर त्याच्या आतमध्ये परमात्मा आहे. आता ती प्रकृती प्रतिकूल असेल तर त्याप्रमाणे कदाचित थोडंफार आपलं वर्तन देखील होऊ शकेल. जसं आपण गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये वाचलेलं आहे की त्यांचे ते नातेवाईक यायचे आणि म्हणायचे की तू बुवा झालायस, तुला कशाला जमीन पाहिजे, आमच्या नावावर कर. मग ते देखील पार ताणून घसा ताणून त्यांच्या लाल बुंद होऊन ते त्यांच्याशी भांडण करायचे. ते म्हणायचे तुम्हाला मी काही देणार नाही, कारण तुम्हाला जे मिळालेलं होतं ते तुम्ही सगळं तुझे इतर गोष्टीमध्ये घालवलं. आणि एवढं सगळं झालं की मग नंतर प्रेमाने त्यांना शेजारी जेवायला बसायचे आणि त्यांना पाठवणी करायचे. अशा तऱ्हेचं प्रतिकूल व्यक्तींबाबत आपलं देखील वर्तन होऊ शकेल, फक्त ते स्मरण आतमध्ये राहील की नाही साधक आहोत आपण. त्यामुळे कुठेतरी साधक घसरण्याची शक्यता आहे. नंतर आपल्याला जाणवेल की आपलं वर्तन थोडस घसरलं बरं का, त्याचा पश्चाताप व्हावा, पश्चातापानी शुद्धता व्हावी. व्यवहारामध्ये निर्णय प्रकृतींशी कशा प्रकारे वर्तन घडावं याच्याकरता काही युक्त्या पतंजली महामुनींनी योगसूत्रामध्ये सांगितलेल्या आहेत. ते म्हणतात मैत्री करुणा मुदिता उपेक्षाणाम सुख दुःख पुण्यापुण्या भावना चित्त प्रसादनम असं ते सूत्र आहे. सुखाच्या विषयी ते म्हणतात मैत्री असावी. एखाद्याला आनंद झाला, एखाद्याच्या जीवनामध्ये सुख झालं तर त्याच्या सुखानी आपल्याला सुख व्हावं. सुखानी अशा सुखाच्या विषयी आपली मैत्रीची भावना असावी. ही तशी खूप अवघड गोष्ट आहे. संतांच्या ठिकाणी आपण पाहतो की दुसऱ्याच्या आनंदाने आनंदित होणं हा त्यांचा स्वभाव असतो. आपण अंतर्मुख होऊन विचार करायला पाहिजे. आपल्याला समजा मुलगी आहे आणि आपल्या मित्राला पहिला मुलगा झाला, आता आनंद होणं या गोष्टीचा मानवी स्वभाव असा विचित्र असतो की कुठेतरी आतमध्ये वाटतं की काय हो आपल्याला मुलगी झाली ह्याला मुलगा झाला. ही जी सुखाच्या विषयी दुसऱ्याच्या आनंदाच्या विषयी आनंदाची भावना मैत्रीची भावना सुखाशी मैत्री दुःखाच्या विषयी करुणा दुःख पाहून करुणा वाटणं कसं दुःख दूर करता येईल याचे प्रयत्न आपल्याकडून घडणं. नाही तर दुःखाच्या विषयी असा भाव असतो की त्यांनी कर्म केलेली आहेत त्यांचे फळ ते भोगतायत असं वाटू शकतं, पण तसं न वाटता कशा तऱ्हेने असं दुःख दूर होईल. पायी काटा निहटे तो व्यथा जीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढीलांचे नी असं जर वाटलं तसंच पुण्याविषयी दुसऱ्याच्या सत्कर्माविषयी करुणा मुदिता आपल्याला आनंद वाटावा. दुसऱ्यांनी चांगलं केलं तर आपल्याला आनंद व्हावा. आणि अपुण्य जर असेल पाप जर असेल तर पापाच्या विषयी उपेक्षेची भावना असावी. पापाच्या विषयी एखादी वाईट व्यवहार करणारी जर व्यक्ती असेल तर त्याच्याविषयी मैत्री करायला आपण जाऊ नये, तर त्याच्याविषयी उपेक्षाच असावी. एखादा व्यसनाधीन झालेला आहे तर त्याला आपण चार शब्द जर कठोर बोललो, हे बरोबर नाही तुझं, तू काय करतोयस, सगळ्या संसाराचा नाश होऊन जाईल, तुला काही कळतं की नाही. प्रेमाच्या भावनेने आपण रागवावं, कदाचित सुधारला, कल्याणाची भावना असावी आणि त्याच्या वाईट गोष्टीविषयी उपेक्षेची भावना असावी. व्यवहारामध्ये अशा तऱ्हेने जर आपण अशा भावना राखल्या तर आपलं चित्त प्रसन्न राहतं आणि प्रसन्न चित्तामध्ये आपल्याला भगवंताचं सद्गुरूंचं स्मरण सहज राहू शकतं. या स्मरणाच्या बाबतीमध्ये आपण कसे थोडेसे प्रयत्न करावे हे संत महंत महामुनी यांच्या विचारांच्या अंगाने थोडंसं सांगण्याचा प्रयत्न केला. हरिओम तत्सत. आज सद्भक्त प्रीती काकू मावशी फौजदार सादर करते.
दर्शन दो घनश्याम, दर्शन दो घनश्याम नाथ मोरी अखियां प्यासी रे, दर्शन दो घनश्याम मन मंदिर में ज्योत जगाओ, मन मंदिर में ज्योत जगाओ सिरे, दर्शन दो घनश्याम द्वार दया का जब तू खोले, पंचम सुर में गूंगा बोले, अंधा देखे लंगड़ा चल कर पहुंचे काशी रे, दर्शन दो घनश्याम नाम जपे और तुझे ना माने, उसको तू अपना ही जाने, तेरी दया का अंत नहीं है हे दुख नाशी रे, दर्शन दो घनश्याम मंदिर मंदिर मूरत तेरी, फिर भी न दिखे सूरत तेरी, युग बीते ना आई मिलन की पूरन मासी रे, दर्शन दो घनश्याम पानी पी कर प्यास बुझाऊं, नैनन को कैसे समझाऊं, आँख मिचोली छोड़ो अब तो घट घट बासी रे, दर्शन दो घनश्याम कब से खड़ा हूँ द्वार तिहारे, अब तो हर ले सब दुख मेरे, सूरदास की बिनती सुन ले हे अविनाशी रे, दर्शन दो घनश्याम, दर्शन दो घनश्याम नाथ मोरी अखियां प्यासी रे, दर्शन दो घनश्याम मन मंदिर में ज्योत जगाओ, मन मंदिर में ज्योत जगाओ मन के बासी रे, दर्शन दो घनश्याम, दर्शन दो घनश्याम, दर्शन दो
घनश्याम। गेल्या बुधवारी राहळकर राम मंदिरामध्ये प्रवचनात आपण सांगितले होते की इंद्रादी अपवर्ग असे स्वर्ग सुखात रममाण होऊन जातात, तसेच काहीसे स्वामीजींच्या प्रत्यक्ष सहवासात त्यांच्या अवतीभोवती नुसते असण्याने वावरण्यामुळे जो आनंद मिळतो त्यामध्येच आपण गुंतून पडण्याची शक्यता आहे। यावर विचार करताना जाणवले की स्वामीजी खरोखरच आम्ही केंद्रात येतो, साधना वगैरे आवडीनी करतो, ते केवळ आपण प्रत्यक्ष समोर आहात म्हणूनच। आपण आमच्या सर्वांच्या पारमार्थिक जीवनाचा ड्रायव्हिंग फोर्स आहात, या भावनेच्या पलीकडे कसे व का जायचे, आपल्याला आम्हा शिष्यांकडून नक्की काय अपेक्षित आहे, प्रश्न योग्य वाटल्यास कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र प्रार्थना। अधश्च ऊर्ध्वं प्रसृता तस्य शाखा गुण प्रवृद्धा विषय प्रवालाहा, अधश्च मूलान्यनुसंततानि कर्मानुबंधीनी मनुष्य लोके। हा श्लोक राहळकर राम मंदिरात चाललेला आहे। परवाच्या बुधवारी हा श्लोक पूर्ण होऊन न रूपमस्येह तथोपलभ्यते हा श्लोक सुरू झाला। ऊर्ध्वमूल आणि अधशाखा असणारा संसार वृक्ष, ज्याचं मूळ माया आणि प्रत्यक्ष संसार या ज्याच्या शाखा, अशा प्रकारचा संसार वृक्ष भगवद्गीतेने वर्णन केला। हे सर्व परमात्म्याच्या अधिष्ठानावर झालं। निर्गुण निराकार परमात्मा, पण परमात्म्याच्या अधिष्ठानावर झालं असं जर म्हटलं तर परमात्म्याच्या अधिष्ठानावर दृश्य विश्व या नावाचा अन्यथा पदार्थ भासतो। परमात्मा एवढाच एक सत्य स्वरूप आहे, त्यामुळं जर परमात्मा दिसू लागला, परमात्मा जर दृग्गोचर झाला, परमात्मा जर प्रतीत झाला तर संसार वृक्ष संपला, तर संसार वृक्ष नावाचा कोणताही पदार्थ नाही। पण जेव्हा परमात्मा माहीत नाही तेव्हा परमात्म्यापासून जी मूळ माया, त्या मूळ मायेपासून हा संसार वृक्ष झाला, अशा प्रकारे भगवंतांनी सांगितलं। हा अविनाशी असा अश्वत्थ हा प्राहुः अव्ययम्, याला नाश नसणारा हा अश्वत्थ या नावाने ओळखला जाणारा वृक्ष, याच्या काही शाखा अधश्च ऊर्ध्वं प्रसृता हा खालून जसा वर मूळ आणि खाली शाखा आल्या तशा काही शाखा या खालून वर गेल्या असं भगवद्गीता सांगते. या ज्या खालून वर शाखा गेल्या तिथं अपवर्ग हा शब्द इंद्रादी अपवर्ग असं म्हटलेलं आहे. अपवर्ग म्हणजे आहे त्या ह्याच्यातच सुधारणा करून कितीतरी उंच जाणं, जीवन कितीतरी उन्नत करून घेणं, विशेष करून सत्वगुण आणि सत्वगुणाला हाताला धरून मनुष्य मात्राचं जीवन कितीतरी उन्नत होतं. त्याच्यामध्ये उन्नत जीवन झालेल्यांचं वर्णन करत असताना काही शाखा ज्या ऊर्ध्वगामी गेल्या तिथं इंद्रादी देव आहेत किंवा इंद्रादी देवांच्या त्या शाखा आहेत असं वर्णन, तर काही त्याच्यापेक्षाही उंच शाखा गेल्या की जिथं ब्रह्मा विष्णू आणि महेश आहेत, काही शाखा त्याच्याही पुढे गेल्या मरीची आणि कश्यपादी ऋषी त्या ठिकाणी आहेत, आणि काही शाखा त्याच्याही पेक्षा उंच गेल्या जिथं सनकादिक आहेत असं सांगितलं. आणि ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की याच्यापेक्षाही उंच शाखा जाऊ शकत नाहीत सनकादिकांपेक्षा, कारण मग तिथून पुढे जर गेला तर ब्रह्मची की तो ब्रह्माशीच एकरूप होईल, मग शाखा हा प्रकार राहणार नाही, वृक्ष हा प्रकार राहणार नाही, संसार हा प्रकार राहणार नाही, ते जिथून आले त्या ब्रह्माशी तादात्म्यच पावले जातील. क्रमानी सनकादिक मरीची कश्यपादी ब्रह्मा विष्णू महेश आणि त्यांच्या खाली अन्य देवता आणि त्यांचा राजा इंद्र अशा काही शाखा गेल्या असं ज्ञानेश्वर महाराजांनीही वर्णन केलेलं आहे. आणि हे इंद्रादी स्वर्ग सुखामध्ये रममाण होऊन राहतात असं म्हटलेलं आहे. स्वर्ग सुख हे शास्त्राच्या ज्या कल्पना शास्त्रांनी मांडलेल्या आहेत त्याच्यातच अनित्य म्हणून सांगितलेलं आहे. स्वर्ग सुख नित्य नाही असं शास्त्रांनीच सांगितलेलं आहे. तिथं भले आपण काकवी पितो तसं अमृत पित असतील, पण त्यांना देखील एका विशिष्ट काळाने खाली येणं आहे असं शास्त्रांनी सांगितलेलं आहे. तुलनेने जास्त जगत असतील म्हणून त्याला अमृत म्हटलं असेल. पण त्या ठिकाणी जाणं आणि येणं असं अनेक लोक करत असताना, अनेक देवता म्हणून देवतांच्या पदवीला जाऊन तिथं राहून काही काळानी तेतम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती, ते तिथं राहतात आणि परत खाली येतात, तिथल्या भोगांमुळे खाली येतात, स्वरूपाला विसरून राहिल्यामुळे खाली येतात. अशा खाली येणाऱ्यांमध्ये खाली न येणारा म्हणजे इंद्र, पण तोही ब्रह्मदेवाच्या एका दिवसात देहाचे 14 जातात असं भगवंत म्हणतात. एका दिवसामध्ये ब्रह्मदेवाच्या 14 इंद्र होतात आणि जातात, म्हणजे तेही खाली येतात पण फार कालांतराने ते खाली येतात. हे जे अति पुण्यवान इंद्र याचा अर्थ, आणि त्याच्या सान्निध्यात किंवा त्याच्या साम्राज्यात जे जाऊन राहतात तेही सर्व पुण्यवान आणि तिथलं पुण्य सुख ते उपभोगत असतात. स्वर्गाविषयी आपल्या कोणाला माहिती नाही कल्पना, तर आपण अव्यक्त कल्पना भरपूर केलेली आहे, त्या कल्पनेला स्पष्टता मुळीच नाही, पण संस्कारानुसार आपल्या ठिकाणी कल्पना झालेली आहे. स्वर्गाविषयी देखील अनेक प्रकारचे प्रश्न आहेत खरं म्हणजे. एखादी व्यक्ती स्वर्गात गेली याचा अर्थ इंद्राच्या शेजारी थोडीच राहायला जाईल, तिथं पहिलीच किती वस्ती असेल कल्पना करा. तिथं बंगले असतील का अपार्टमेंट्स असतील, ओनरशिप सोसायट्या असतील, का स्वतःच्या मालकीची घरं असतील किंवा खूप दीर्घकाळ राहणारे जे आहेत तर त्यांच्या मालकीची किंवा भाडेपट्ट्यांनी त्यांना इंद्रांनी घरं करून दिले असतील आणि आपल्यासारखे सब टेनंट म्हणून तिथं काही काळापुरते जाऊन राहत असतील, कोण जाणे. शिवाय स्वर्ग म्हणजे एक गाव असेल का आपल्या भारतासारखा खंडप्राय प्रदेश असेल की जिथं दिल्लीही आहे आणि पुणेही आहे आणि रामेश्वर देखील आहे. स्वर्गात राहायला गेला म्हणजे आपल्याला दिल्लीत थोडंच राजभवनाचे शेजारी राहायला मिळणार आहे. त्यामुळे आपण समजा पुण्यात राहिलो तर नंदनवन असेल तर सगळ्याच बागांना नंदनवन म्हणतात की काय, का इंद्राची एक काही विशिष्ट नंदनवन म्हणून बाग आहे आणि बाकीच्यांना नंदनवन म्हणून पाट्या आहेत. पण स्वर्ग सुखाच्या बाबत आपण निश्चित एक कल्पना जरूर केलेली आहे की आपण जे सुख उपभोगतो त्याच्या तुलनेमध्ये अतिशय सुख तिथं आहे, दुःख या नावाचा पदार्थ नाही. तसंच स्वर्गाच्या बाबत दोन तीन गोष्टी आपल्या मनामध्ये पक्क्या आहेत. एक म्हणजे दुःखाचा लवलेश नाही, दुसरं म्हणजे अपरिमित भोग तिथं आहेत. खाणं पिणं याची रेलचेल आहे. कदाचित आपल्या माहितीप्रमाणे नीतीविषयक कल्पना सैल आहेत. पण ती तिथली जीवन रूढी आहे. स्वर्गाबद्दल आपल्याला जे माहिती आहे किंवा आपली जी कल्पना आहे त्यानुसार अत्यंत पुण्यवान लोकच तिथं जातात. कसंही असेल तरी अतिशय पुण्य केलेलं असेल तर तो तिथं जातो आणि तो तिथं त्या पुण्याच्या केलेल्या पुण्याच्या बदल्यात अपरंपार सुख अनुभवतो आणि ते सुख संपलं की परत खाली येतो. ही जी आपल्याला शिकवलेली शास्त्रांमधून परंपरागत संस्कारजन्य स्वर्गाविषयीची जी मांडणी आहे तर अतिशय सुख म्हणजे स्वर्ग सुख एवढं आपल्याला कळलेलं आहे. आणि म्हणून संतांच्या सहवासाला स्वर्ग सुख असं सगळ्यांनीच म्हटलेलं आहे. तुकाराम महाराजांनी देखील संतांचा संग तोची स्वर्गवास, नरक तो उदास अनर्गळ असं म्हटलेलं आहे. संतांचा संघ हा स्वर्गवास, ज्या ठिकाणी चिंता नाही. बहुतेक त्या ठिकाणी नोकरी उद्योग धंदा करायला लागत नाही, आपलं आपण जेवाय खायला मिळत असेल, राहण्याचे कसलेही कष्ट नाहीत आणि केवळ सुख सुख आणि सुख. त्या सुखामध्ये आपण मनुष्य मात्रानी हे सगळं सुख आणि सुखाचं वर्णन ऐकून त्याच्यामध्ये भोगांचा देखील चिकार समावेश केला. प्रत्यक्षत संत हे इंद्रासारखे नसतात की ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र येतात आणि जातात, असं संतांचं नसतं. संत याचा अर्थ शाश्वत. जो जाणेल भगवंत तया नाव बोलीजे संत, जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी. चळेना ढळेना देव ऐसा ज्याचा अंतर्भाव, तोची जाणीजे महानुभाव सिद्ध साधू. जो जनामध्ये वागे परी जना वेगळी गोष्टी सांगे, ज्याचे अंतरी ज्ञान जागे तोची साधू, असे संत असतात. आणि संत असे असल्यामुळं संतांच्या भोवती जर आपण गेलो तर आपल्याला देखील संत ज्या सुखामध्ये असतात त्याची कल्पना नसते, पण संतांच्या मनाची झुळूक आपल्यापर्यंत पोचल्यावर आपल्याला शांत सुखमय वाटतं. त्यांच्या तर्काचा वारा आपल्यापर्यंत आला की आपल्याला शांत सुखमय वाटतं. त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोचले की आपल्याला शांत सुखमय वाटतं. तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. त्यांच्या सहवासात आलं याचाच अर्थ त्यांच्या मनाच्या सहवासात आलं, त्यांच्या स्पर्शाच्या देखील सहवासात आलं, त्यांच्या विचाराच्या त्यांच्या बोधाच्या सहवासात आलं, त्यांच्या मनाच्या तसं त्यांच्या अमनाच्याही सहवासात आलं. अशा रीतीने ते प्रत्यक्षतः ब्रह्मभाव भोगत असताना आम्हाला ब्रह्माबद्दल कसलीच कल्पना नसते, पण त्यांच्यापाशी जे सुख मिळत असतं ते सुख इंद्रियांच्या पलीकडचं आहे हे तर समजतं, पण ब्रह्माचं सुख तर कळत नाही. अशा मधल्या दशेला आम्ही स्वर्ग सुख म्हणतो. पटतंय का तुम्हाला? संत प्रत्यक्षतः वेगळ्या सुखामध्ये असतील, पण संतांच्या सहवासात गेल्यामुळं समर्थ म्हणतात देहापाशी गेला देही तो कैसान्य होईल विदेही. देही मनुष्य त्याच्यासमोर दुसरा देही मनुष्य गेला, पण विदेही मनुष्य आणि त्याच्या शेजारी त्याच्या संगतीत देही मनुष्य गेला तर त्याच्या कितीतरी देहभावना कमी होतात, भोग लालसा कमी होतात, भोगाखेरीज सुख त्याला मिळायला लागतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, हे शब्दे विण संवादिजे इंद्रिया नेणता भोगिजे बोला आधी झोंबिजे प्रमेयासी, असं संतांचं बोलणं राहतं. असं असल्यामुळं ते बोलणं ज्या ब्रह्मभावात ज्या ब्रह्मामृतामध्ये बुडून डुबकी देऊन शब्द बाहेर पडत असतात त्या ब्रह्माचा तर आपल्याला पत्ता नसतो, कोणत्या शांतीतून त्यांचे शब्द बाहेर पडतात हे कळत नाही, पण ते शब्द आपल्याला इतर लोकांच्या पेक्षा इतर जी बोलणी आहेत त्यांच्यापेक्षा कितीतरी वेगळे भासतात आणि सुख होतं, श्रवणाला सुख होतं. आपल्याला आतापर्यंत किती जणांचा स्पर्श झालेला आहे, पण आपल्याला विदेही आणि आत्मतृप्त व्यक्तीचा स्पर्श झालेला नाही. ज्या व्यक्तीच्या स्पर्शामध्ये कसलीही कामना नाही, वखवख नाही, तुमच्यावर स्वामित्व गाजवण्याची कोणतीही अपेक्षा नाही, इच्छा नाही, अशा व्यक्तीचा स्पर्श झाला जसा आईचा स्पर्श. तुम्ही कोणत्याही वयाचे राहा, आईच्या स्पर्शाने कसं बरं वाटतं, तसं संतांच्या स्पर्शाने आईच्या स्पर्शात थोडी तरी कामना असेल समजा. पण संत कोणत्या स्मरणामध्ये राहतात आणि त्यांचा हात तुम्हाला स्पर्श करतो याची तुम्हाला कल्पना नसते, तुम्ही त्याला स्वर्ग सुखाचं नाव देता. तुम्हाला परमात्मा सुख तर समजत नाही आणि भौतिक सुखापेक्षा वेगळं आहे हे स्पष्ट समजतं, म्हणून तुम्ही स्वर्ग सुख म्हणता. स्वामीजींच्या सानिध्यात या सगळ्या बोलण्याचा काय म्हणू आपण, जिवंत प्रत्यय असा आपण अनुभवलेला आहे. ते कसे बोलत, कसे चालत, कसे पाहत, कसा विचार करत आणि त्यांच्या सानिध्यात कसं सुख होत असे, त्या सुखाला त्यांनी अनुभवलेल्या परमात्मा सुखाची आपल्याला कल्पना नसल्यामुळं आणि भौतिक सुखापेक्षा कितीतरी उंच पातळीवरचं असल्यामुळं आपण दुसरं काय म्हणणार, आपण त्याला स्वर्ग सुख म्हणतो. मात्र ते जर काही सांगत असतील, त्यांच्या बोलण्यात खूप सुख होतं, बोलणं ऐकूनच खूप सुख होतं, पण ते काय बोलतात हे जर आपण पाहिलं तर ते आपल्याला ते जसे घडले तसं घडण्याकरता म्हणून मार्गदर्शन करत असतात. त्यांची मनापासून इच्छा असते की ही गोष्ट प्राप्त होऊ शकते, ही गोष्ट प्राप्त करून घ्यावी समोरच्या व्यक्तीनी. संतांच्या कडे गेल्यानंतर जे सुख होतं ते सुख वैषयिक किंवा सांसारिक सुखापेक्षा कितीतरी निराळ पण पारमार्थिक नव्हे असं सुख होत असतं आणि त्या सुखातच आपण मशगूल होऊन राहण्याची शक्यता असते. आपण असं म्हणतो की तुमच्या सहवासाच्या सुखापुढं मला साधनेचं सुख नाही मिळालं तरी चालेल पण तुमचा सहवास मला नित्य मिळावा. कारण आपल्याला विशेष कष्ट न करताच ते मिळत असतं ना, साधनेशिवाय त्यांच्या सहवासात सुख मिळत असतं. त्यामुळं आपण असं म्हणायला सहज तयार होतो. किंवा मी जी साधना करेन इथं जसं म्हटलेलं आहे ते तुम्हाला आवडतं म्हणून, पण ही सुरुवात म्हणून ठीक आहे की तुम्हाला आवडतं म्हणून मी साधना करतो, तुम्हाला आवडतं म्हणून मी नामाला बसतो, तुम्हाला आवडतं म्हणून मी ध्यानाला बसतो. पण शेवटी त्यांचं बोलणं चांगलं वाटतं पण काय बोलतायत हेही पाहायला पाहिजेच की. ते बोलत असं असतात की ही गोष्ट तुम्ही मिळवा, तुम्ही मिळवू शकता आणि तुम्ही मिळवाल. साधनेचंही सुख आपल्याला मिळतं, त्यांच्या सान्निध्यात साधनेचं सुख आपल्याला मिळतं, त्यांच्याबरोबर ध्यानाला बसताना कसं सुख मिळतं ते आहेच समोर डोळे मिटून बसलेले. या भावनेनी किती सुख मिळत असे याचा आपण अनुभव घेतलेला आहे. पण इंद्रलोक जो आहे, स्वर्गलोक जो आहे, त्याच्यातला इंद्र फार दीर्घकाळ राहतो. संत या भूतलावर इतके दीर्घ नाही राहत ही अडचण आहे. आपण निरनिराळे आता रामनवमी येईल आपण पोथी पाहणार आहोत, कृष्ण चरित्र आपण पाहिलं. भगवान श्रीकृष्ण जन्माला आले, ते जन्माला आले तेव्हा सगळी व्यवस्था झाली. त्यांच्याबरोबर यायचं म्हणून शेषही आला. त्यांच्याबरोबर ते जर विष्णुपद सोडून यायला तयार तर लक्ष्मी तिथं राहून काय करणार. लक्ष्मीही आली, आपल्या सगळ्या वैभवासकट ते आले, आपल्या सगळ्या वैभवासकट श्री रामचंद्र आले. आणि रामचंद्र जेव्हा देह ठेवला तेव्हा त्यांचं सगळं वैभव निघून गेलं, त्यांच्याबरोबरच निघून गेलं. मग जे राहिलं ते संतांनी जे बोधरूपानी मिळवलेलं होतं तेवढंच राहिलं. बाकीच्यांना स्मृती राहिल्या. लक्षात घ्या, ही नेकेड फॅक्ट, उघडं सत्य लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. नंतर केवळ स्मृती राहतात. या ब्रह्म चैतन्या सारिखा नाही पाहिला, नाही देखिला, झालं पण आता करणार काय. आता तसाच दिवा ज्यांच्या ठिकाणी लागलेला आहे त्यांच्याकडे पाहणं एवढंच तुमच्या हातात राहतं आणि तो नसेल तर. पण त्याच्यापेक्षाही उत्तम गोष्ट म्हणजे ते जायच्या आत आपल्याही आत दिवा लागला तर. ते ज्या सुखात राहून बोलतात त्यामुळे आपल्याला स्वर्ग सुखाचा अनुभव येतो. आपण कधी त्या सुखात राहून बोलणार, त्या सुखात राहून जेवणार, त्या सुखात राहून चालणार, घालता अव्हा सव्वा पाये शिवयात्राची होतू जाये. हे सुख शाश्वत. तुकाराम महाराजांसारख्यांना मोह पडलावर का मात्र. न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. मुक्ती देखील नको असं तुकाराम महाराज म्हणाले, पण संत मिळतील याची हमी काय. पांडुरंगाकडे मागितलं पुष्कळ, संत संग देई सदा म्हणाले पुष्कळ, पण तुम्ही द्या म्हटल्यामुळे तुम्हाला मिळेल याची खात्री काय आहे? म्हणून संत संघापुढे तुकाराम महाराजांनी मुक्तीला तुच्छ लेखलं हे खरं असलं तरी देखील मुक्ती प्राप्त करून घेतली हे त्यांच्या चरित्रावरून पाहण्यासारखं आहे. भक्ती सुखच आपलं बरं, नको मोक्ष असं म्हणून बसले नाहीत. उगीच मोक्षाला नावं ठेवा, योगाला नावं ठेवा, ध्यानाला नावं ठेवा असं करत बसले नाहीत. ते प्राप्त करून घेतलं. पण खरंच संतांच्या संगतीमध्ये या सगळ्या गोष्टी तुच्छ होतात हे तितकंच खरं आहे, वाटतात हे तितकंच खरं आहे. बघा ना, आज स्वामीजींनी देह ठेवून 16 वर्ष झाली. ते असते अशी कल्पना करा. तर हे कार्य अशाच वैभवाने चाललं असतं, त्यांच्या सहवासाने आपलं सुख असंच दुणावलं असतं, वाढलं असतं, वाढत वाढत राहिलं असतं. पण ते आतून लागलेल्या दिव्याचं नव्हतं हे आपल्याला कधी कळलं असतं. असं असल्यामुळं मी प्रवचनात म्हणालो एक तर खरं आहे की संत समोर आहेत म्हणून आपण केंद्रात येतो हे अगदीच खरं आहे, ते आहेत म्हणून आपण साधना करतो हेही खरं आहे. पण आपण जे करतो त्याचं जे प्राप्तव्य आहे ते ज्याकरता ते त्यांचा देह झिजवतात, स्वामीजी म्हणायचे पोतेऱ्यासारखा मी माझा देह झिजवला, ते केवळ तुमच्या सहवासात राहायचं म्हणून नव्हे, तुम्हाला बोध कुठेतरी द्यावा म्हणून ते राहिले. ते त्या खटपटीत होते. तुमच्या सगळ्यांच्या पारमार्थिक जीवनाचा ड्रायव्हिंग फोर्स आपण आमच्या सर्वांच्या पारमार्थिक जीवनाचा ड्रायव्हिंग फोर्स आहात. आता हा ड्रायव्हिंग फोर्स तुम्हाला मलाही ओलांडो, झरतृष्टांनी जेव्हा आज्ञा दिल्या काय त्या 7 कमांडमेंट्स, झरतृष्ट असं म्हणाला आता शेवटचं सांगणं म्हणजे झरतृष्टाला देखील ओलांडा. झरतृष्ट हा तुमचं बंधन नको बनून राहिला. झरतृष्टाच्या सांगण्यावरून पण झरतृष्टाला देखील ओलांडून जिथं झरतृष्ट आहे तिथं जाऊन राहा हा तो ड्रायव्हिंग फोर्स आहे. आपल्याला हे करायचं आहे आणि हे विसरणं कृतज्ञतेमध्ये येत नाही. हे सांगितलं जातं याचा अर्थ कृतज्ञता नाही, तर जीवनाचं साफल्य जे ते सांगत होते त्याचा खरा अर्थ हा आहे म्हणून हे सांगणं आहे. या भावनेच्या पलीकडे कसे आणि का जायचे? या भावनेच्या पलीकडे साधनेने जायचं. साधनेमध्ये जिथं गुरु जातात, गुरु आहेत तिथं शिष्य जातो. तो गुरूंचं स्वरूप ओळखतो, म्हणजे आपल्या अंतर्यामी जे स्वरूप आहे त्या स्वरूपाची अतिशुद्ध ओळख तिथंच गुरु असतात हे तो ओळखतो. आणि हे एकदा ओळखलं की तो गुरूंना अंतरंगातून ओळखायला सुरुवात करतो. आपल्याला आम्हा शिष्यांकडून नक्की काय अपेक्षित आहे? तर हे अपेक्षित आहे, हे अवघड आहे याच्यात काहीच शंका नाही, हे अवघड आहे. पण हे करावं असं संत सांगत असतात आणि आम्ही संतांना असं म्हणत असतो की नको ते, तुमचा सहवासच केवळ पाहिजे. पण जगरहाटी तशी नाही, त्याला कोण काय करणार? असं असल्यामुळं लवकरात लवकर हे प्राप्त करून घेणं हे आपलं कर्तव्य ठरतं. स्वर्ग सुख म्हणजे आपण कधीही कल्पना न केलेलं सुख डोळे पाहता आहेत आणि दिव्यत्वाची प्रचिती येते आहे, कान ऐकता आहेत आणि किती गोड गोड आणि हितावह असं श्रवण करतो आहोत, या सर्व गोष्टींमुळे इंद्रिय देखील चकित होतात, अचंबित होतात आणि त्यांना ते सुख परत परत मिळावं असं वाटत राहतं. आता सुनील दादा बोलता बोलता म्हणाले की आपण कोणाच्या सान्निध्यात जास्त वेळ नसतो, एका घरात राहून पत्नीच्या बरोबर तुम्ही किती वेळ असता, तुमच्या मुलांच्या बरोबर किती वेळ असता, तुमची मुलं पण सकाळी क्लास कॉलेजमध्ये जातात मग मध्ये कधीतरी येतात किंवा एकदम रात्री येतात, थोडं बहुत जेवण खाण बरोबर केलं न केलं झोपले, एका घरात राहून जवळ राहत नाही, संतांच्या किती जवळ राहणार सांगा. म्हणून जेवढं काही तुम्ही जवळ राहाल तर तेवढ्या वेळेचा आपल्याला याकरताच उपयोग करून घ्यायचा आहे हे आपण लक्षात घेऊ. म्हणून केवळ आम्हाला तुमचा सहवासच तेवढा छान वाटतोय आणि मग बाकी आम्हाला नाही मिळालं तरी चालेल अशा संकल्पात अडकू नका. त्याच्याऐवजी तुमच्या सहवासामुळे तुम्ही जे सांगता ते आम्ही मिळवू असा अजून मोठा संकल्प आपण करू, कारण सहवास हा मिळणारच आहे. तुम्ही त्याच्याकरता संकल्प करण्याची तरी काय गरज आहे? तुम्हाला माहिती आहे का की स्वरूपानंदांच्याकडे पावसला, आता मी तुमच्याशी बोलतोय स्वरूपानंद बोलत नसत, त्यांच्या खोलीत 2-5 मिनिटं जायला मिळायचं आणि बाहेर पडायचं, 2 दिवस फार तर पावसला जाऊन राहाल त्याच्या दिवसातून 1-5 मिनिटाची भेट होत असे. तुम्हाला हे जे मिळतं आहे तर ते काय दर्जाचं मिळतं आहे हे तुम्हाला स्वामीजी कधी कधी म्हणायचे की तुम्हाला नंतर कळेल, त्याचं हे कारण होतं. सवयीनी हे इतकं पक्क झालंय तुम्हाला की याच्यात काही दुर्लभत्व आहे हेही कळेन असं झालंय, असं होऊन देऊ नका. हे दुर्लभ आहे, हे मिळतं आहे, हे खूप खूप मोठ्या नशिबाने मिळतं आहे आणि अशा प्रकारे सर्वांना मिळत नाही, कारण काही काही संत फिरणारे असतात, काही काही संत पिरियडिकली एकांतात जातात, कुठेतरी अनुष्ठानाला निघून जातात, तिथून वर्षभरांनी परत येतात. असं असल्यामुळे ज्या ठिकाणी अशा प्रकारचा ड्रायव्हिंग फोर्स आहे, हा ड्रायव्हिंग फोर्स स्वामीजींनी निर्माण केला, आपण त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे आणि उपयोग करून घेऊ. प्रश्न योग्य वाटल्यास, म्हणजे प्रश्न अतिशय योग्यच आहे, याचा कसा उपयोग करून घ्यायचा, आपण काय करायचं, तो नक्की स्वर्गवास म्हणजे काय, का तो स्वर्गवास होता, असं या प्रश्नाचं स्वरूप होतं. हरिओम तत्सत. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु स्वामी स्वरूपा.